आपण सत्य जिवंत नीतिमान आणि पवित्र पेनविषयी वळखसेर म्हणतेर. आपण पापूंबद्दल वळखतेर हात पेन धुन आवडे मायो. जे पेन धुन आवडे मायो हात सर्व पाप म्हणता आणि पेनदा आज्ञात रपो माक माहीत आता की पेन नेहमी मावा रपो कार्य किंतोर. उंदी सत्य आणि जिवंत पेनदा आज्ञा जे मोडी किंतेर वोरकुन पेन शिक्षा सिंतोर. निमेट जर नियम सुटी किसी वागे मासेर मनकीट आणि जर हित पाप तणसी वाटवे के निमेट सदा सर्वकाळसाठी नरकुन रपो सोना लागार आणि बसकेन जिवंत पेंदा ओळख आयवे की दायार. मीवांग पाप तर फक्त येशुना नतुरतेन साप आयार. येशू ख्रिस्त सातोर आणि मीवांग पाप सदा सर्वकाळसाठी लक कितोर आणि वोर येशू साशिकून जिवंत आतोर. जे लोकूर वो ना पापताल पचा सरके मानेर वोरकुन येशू तारंता आणि चांगलो जीवनाता बदल विश्वात इरांसाठी व्यहांतोर. येशू ख्रिस्तान फरो विश्वास इरवाल म्हणजे स्वतःतून आत चांगली वचननुसार सोपी किसी सिवाल. प्रभू येशू ख्रिस्त मान्यान केईतोर जेने किसी वोरकुन जीवन पुटाना. येशू सर्व लोकूरकून आमंत्रित कितोर म्हणजे सर्व राष्ट्रातील लोकूर विश्वात इराना. निमेट इहिन इनले सिले पाहिजे की नन्ना पापी म्हणतो कारण येशू मिकुम पापनाल वाची कियांसाठी वातोर. येशू मिया पापूंसाठी क्रूसपरो मरण येतोर. सर्व काळता जीवनाचा पापना क्षमा निमेट पाप काटाल पजा तिरसी चांगली गोष्टीत फोरो इस्वात इरकीट. परंतु येशूंशिवाय चांगले जीवन पुटांसाठी दुसरो रस्ता सिले. येशू खुद इनतोर मार्ग खराल आणि जीवन नना म्हणतो ना जोड वायांशिवाय पित्यान के बोर सोना सके मायेर. पुष्कळ रस्तांग म्हणतांग पण खराळ रंडे रस्तांग म्हणतांग. स्वर्गाचा रस्ता खराळ म्हणता येशूना मार्ग हित उंदी चांगली रस्ता म्हणता. बोर मान्याल वोना पापताल पदा तिरिनूर वोन येशू क्षमा किंतोर आणि वोन सदा सर्व काळता जीवन सिंतोर आणि पश्चाताप किवालकून वोर आशीर्वाद सिंतोर. जर मान्याल खराळ रीती ते येशूच्या द्वारे तारण मिळी किनूर वोन पाप क्षमा आयार. थडिता येर तुंगवाल गरज सिले किंवा कोर बकरा अर्पी किवाल गरज सिले वोर इस्वा दिराना की येशू मावासाठी अर्पण आतोर हात मावा पापूंसाठी पुरेशी म्हणता.